नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनानिमित्त समाज माध्यमावर दिलेल्या संदेशात मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मीयता बाळगणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रात देशाचं नाव उंचावणाऱ्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ञ आणि नौदल अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या प्रकरणात कुणालाही माफी नाही, कारवाई होणारच, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत बोलत होते. दरम्यान, पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ काल आयोजित निषेध मोर्चाच्या वेळी दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षप्रकरणी 42 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तणावाच्या परिस्थितीमुळे किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. मुंबईच्या वांद्रे टर्मिनसपासून मडगावला जाणारी नवी एक्सप्रेस आजपासून सुरू झाली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली. या कार्यक्रमाला रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. उमेदवारी अर्ज आजपासून येत्या 5 सप्टेंबरपर्यंत भरता येतील. अर्जांची छाननी येत्या 6 सप्टेंबरला होणार असून उमेदवारी मागे घेण्याची मुदत 9 सप्टेंबरपर्यंत आहे. येत्या 25 सप्टेंबरला मतदान होणार असून जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या 6 जिल्ह्यात मिळून 26 मतदारसंघांमध्ये या टप्प्यात निवडणूक होणार आहे. सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या 4 ऑक्टोबरला होईल. भारत स्टार्टअप उद्योगांची मांदी आळी असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत डिजिटल भारत इकॉनॉमी कॉन्क्लेव्हला ते संबोधित करत होते. गेल्या 10 वर्षात दर 40 मिनिटांनी 1 या वेगानं स्टार्टअप उद्योग देशात सुरू झाले आहेत. एकूण 1,40,000 स्टार्टअप्सपैकी किमान 45% उद्योगांचं नेतृत्व महिलांकडे आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 349 अंकांची वाढ झाली आणि तो 82,135 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 100 अंकांची वाढ नोंदवत 25,152 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.